तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। श्रीराम श्रीराम श्रीराम। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं हम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थित तत्कतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे। ज्ञानेशाङ्घ्रितरोजलुब्धमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितम् वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तुर्यत्वमासाधितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्व दीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय।
जय जय
रघुवीर समर्थ।
तेज क्षमा धृति ही शौचम अद्रोहो नातिमानिता। हे जे तिसऱ्या अध्यायातले दैवी तिसऱ्या श्लोकातले सोळाव्या अध्यायातल्या दैवी गुणांचं वर्णन करणारे जी पद आहेत त्याच्यातलं तेज क्षमा आणि धृती आपण आतापर्यंत पाहिलं। आज आपण शौच आणि द्रोह अद्रोह ही दोन लक्षणं पाहणार आहोत। शौच याचा अर्थ शुद्धी किंवा शुचिता, आपल्या जीवनाला शुची असावी, इंद्रिय मन बुद्धी या गोष्टी शुचितेने भरलेल्या असाव्यात, आपल्या कर्मामध्ये देखील शुचिता असावी, साधनेमध्ये देखील शुचिता असावी। शौच हा अतिशय महत्वाचा गुण राहतो की ज्या गुणांमुळे खरं म्हणजे विलक्षण लोकसंग्रह देखील होतो। शौच या एका गुणामुळे व्यक्ती ही वंदनीय पूजनीय अशी देखील होते। हे जे शौच आहे हे शौच बाह्य आणि आंतरिक अशा दोन प्रकारांनी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे। बाह्य शुद्धी आणि अंतरशुद्धी। बाह्य शुद्धीमध्ये देहाची शुद्धी, मनाची शुद्धी, आंतरिक शुद्धीमध्ये देहाची शुद्धी, मनाची शुद्धी, बुद्धीची शुद्धी, अंतःकरण शुद्धी आणि अहंकार देखील कमी कमी होत, तसं शुद्ध शुद्धतर शुद्धतम असा होत, त्या अहंकारालाच जो देहाहंतेच्या बाजूनी पडलेला आहे त्या अहंकाराला तो परमात्म्याच्या बाजूनी आपण तो मी आहे अशा प्रकारच्या वस्तुनिष्ठ बोधापर्यंत जाणं म्हणजे आंतरिक शुची। ही आंतरिक शुची मिळवण्याचा प्रयत्न साधकांनी नेहमी करत राहावा। देहाची देखील अंतरशुद्धी आहे। देहाची जशी बाह्य शुद्धी आहे तशी देहाची अंतरशुद्धी आहे। देहाची अंतरशुद्धी याचा अर्थ देहाच्या ठिकाणी इंद्रिय आणि इंद्रियांच्या ठिकाणी ज्या वासना किंवा कामना असतात त्या वासना कामना या हळूहळू कमी करणं, याच्यावर नियंत्रण मिळवणं. आता सध्या चातुर्मास चाललेला आहे, चातुर्मास चाललेला असल्याची जाणीव पूर्वी म्हणजे आमच्या लहानपणी घराघरातून असायची. त्या चार महिन्यांमध्ये आपल्या घरांमध्ये कांदा, लसूण अशा गोष्टी वर्ज असत. मला असं आठवतं की जसे आम्ही खेडहून बारामतीला गेलो तेव्हा पुढं आता कोणीच फारसं पाळत नाही म्हणून या चातुर्मासाकडे थोडं दुर्लक्ष एखाद दोन तीन वर्ष आमचं झालं. आमचे दादा तर पाळत असतच. स्वामीजींकडे आल्यानंतर प्रवचन ऐकायला सुरुवात झाल्यावर प्रवचनांना यायला लागलो मी 77 साली, तर ते जरूर आषाढ महिन्यामध्येच आठवण करून द्यायचे की आता कांदे नवमी आली, घरातले कांदे संपवा आणि आता 4 महिने कांदा नको असं म्हणायचे. तेव्हा माझा जीव दडपल्यासारखा झाला. 2-3 वर्ष ते सगळं आमच्या घरात नव्हतं. त्याप्रमाणे मुलं जरा मोठी झाली की आई वडील देखील त्यांना सैल सोडतात, तशी आमच्या घरात परिस्थिती झाली ती. आणि कांद्याचा काही अतिरेक किंवा लसणाचा अतिरेक असं त्याचं जरी स्वरूप नव्हतं, तरी हे पाळायचं नाही या निर्णयापर्यंत आम्ही आलेले होतो. स्वामीजींनी सांगितलं की चातुर्मासाच्या काळात एकदा पावसला गेलो, तिथं भोजनाकरता म्हणून बसलो, तर आमटीमध्ये कांदा घातलेला, भाजीमध्ये कांदा घातलेला. ते म्हणाले की मी त्यांना सांगितलं की चातुर्मास चाललेला आहे, मी कांदा लसूण खात नाही. स्वरूपानंदांनी असं सांगितलं की बाळासाहेब आहेत तोपर्यंत भोजनाची जरा वेगळी व्यवस्था करा असं स्वरूपानंदांनी सांगितलं. असं एकदा त्यांच्याकडून प्रवचनामध्ये मी ऐकलं आणि मग ते असं म्हणाले की कांद्याचा शुद्धतेशी काय संबंध आहे, लसूण तर किती हृदयाला जरुरीचा आहे, अशा प्रकारच्या गोष्टी बोलण्याच्या ऐवजी. तेव्हा तर या दरम्यान आता यावर्षी पाऊस नाही पडला, ते असं म्हणायचे की तुम्ही या बँक ऑफ महाराष्ट्रापाशी बाजीराव रोडला जा, संध्याकाळी पाऊस पडत असलेला असावा आणि 9-9:30 सुमाराला कांद्याच्या भजी तिथं चाललेली असायची, त्याचा किती दूरवर वास येतो हे एकदा बघा म्हणायचे. तो आकृष्ट करतो, आपल्याला खावंस वाटत आणि जे अशा रीतीने विषय म्हणून खावंस वाटत ते इंद्रियांना न देण्यामध्ये आंतरिक शुद्धी आहे असं म्हणाले. त्यांची विचार करायची एक पद्धत होती. कर्मकांड म्हणून चातुर्मास अशी त्यांची पद्धत नव्हती. पण आपल्याला हे जमतंय का, हे आपण पाहायचं नाही, साधकांनी पाहायचं नाही, तर कोणी पाहायचं. आम्ही लगेच घरी ठरवलं की कांदा लसूण या गोष्टी आपण घरात नाही वापरायच्या, आजही आम्ही नाही वापरत. त्याला फक्त सवलत दिलेली आहे, कुठं बाहेर गेलो तर आम्ही खात नाही कांदा लसूण असं सांगायचं नाही, कारण आता कोणीच ते सांभाळत नाही. पण इंद्रियांना आवरण्यामध्ये इंद्रियांची आंतरिक शुद्धी आहे असं स्वामीजी म्हणाले. हा प्रयोग आपण करायला काय हरकत आहे असं वाटायला सुरुवात झाली. अशा प्रकारे देहाची इंद्रियांची देखील एक आंतरिक शुद्धी असते. माझ्या मावशीच्या घरी आम्ही जायचो आणि तिथं गेलं की भानुविलास पासून भेळ, माझी मावशी तिथं राहायची. आम्ही किती वर्षांनी नंतर माझ्या मावस भावाकडे एकदा गेलो, आमची मुलं जरा लहान होती, तर मावस भाऊ म्हणाला की तुला आठवतं का आपण भेळ खायचो. माझ्या असं लक्षात आलं की मावशीच्या घरी गेल्यानंतर, मावशी गेली त्याच्यानंतर तेही जरा संबंध थोडे दुरावलेले होते, परत जोडले गेले. मावशीच्या घरी गेल्यानंतर आपोआप भेळीची आठवण आम्हालाही झालेली होती की यांच्या घरी गेल्यानंतर आपण भेळ खातो. कुठेतरी आंतरिक शुचितेला एक धक्का लागतो. एरवी आपल्या जीवनात भेळीची आठवण होणं तितकं शक्य नाही, पण तिथं गेल्यावर ते करणं असं असं ज्याला म्हणतात, अशा रीतीने अशुची किंवा विषयाची ओढ आपल्या ठिकाणी प्रवेश करते आणि हे टाळणं गरजेचं आहे. देहाची जशी आंतरिक तशी मनाची देखील आंतरिक शुची किंवा शुद्धता ही नक्कीच आहे. मनाची आंतरिक शुद्धी ही नामस्मरणाने होते, ध्यानाने होते. बुद्धीची आंतरिक शुद्धी, अंतःकरणाची आंतरिक शुद्धी या गोष्टी ध्यानाने होतात, नामस्मरणाने होतात, स्तोत्र पठणाने होतात, संतांच्या संगतीने होतात. प्रवचन ऐकायला गेलं की जे विचार आपण ऐकतो त्यामुळे होतं आणि याचा आपल्या जीवनाला कितीतरी उपयोग होतो. सर्वात शेवटी जीवात्म्याची शुद्धी, जीवात्म्याची शुद्धी याचा अर्थ जीवात्म्याच्या ठिकाणी असणारा संघ, आपण म्हणजे जीवपण, संघ जरीला सोडिता तया संघासी ऐक्य होये निसंगासी असं समर्थ म्हणतात. मी म्हणजे देह, देह म्हणजे जीव, मी जीव मी हा एक प्रकारचा संघ की ज्या संघामुळे आपलं मूळ स्वरूप आपण विसरून जातो आणि हा संघ सोडल्याशिवाय निसंग परमात्म्याशी ऐक्यता ही असंभव असते. म्हणून स्वामीजींकडे आल्यावर असं समजलं की काही गोष्टी नियम म्हणून किंवा कर्मकांड म्हणून आपण पाळत होतो त्याच्याऐवजी या कशा करता पाळल्या पाहिजेत. आणि हे जेव्हा नवीन अर्थ त्याचे उमजले तेव्हा खरं म्हणजे खूप समाधान वाटलं. शुचीमध्ये समाधान भरून राहिलेलं असतं. जी बाह्य शुची आहे ती बाह्य शुची, त्याच्यामध्ये देह देखील येतोच. जसं देह काही प्रमाणात आंतरिक शुद्धी, पण देह मुख्यतः बाह्य शुची स्वच्छ ठेवणं. समर्थांनी सदा दात घासोनी तोंडा धुवावे इथपर्यंत ही बाह्य शुद्धी सांगितलेली आहे. आपले केस व्यवस्थित असावेत, नख काढलेली असावीत, दात स्वच्छ असावेत. जवळ आलं तर तोंडाला वास येऊ नये दुसऱ्याला, आपल्या तोंडाचा वास. ही देहाची किमान शुद्धी. शौच हे एका प्रगत समाजामध्ये एक वेळ सांभाळलं जातं आणि ते अतिशय आवश्यक देखील आहे. या शारीरिक शुद्धीबरोबर वाचिक देखील शौच हे महत्वाचं आहे. देहाची जी शुद्धी आहे तर ती शुद्धी सर्वसाधारणपणाने देहाची स्वच्छता याच्याशी संबंधित आहे. तसं देहाची शुद्धी सत्कर्मांशीही संबंधित आहे. जर सत्कर्म करत नसेल तर त्या देहावर एक वेगळीच झाक येते. कधी कधी तुम्हाला एखादी व्यक्ती दिसते ती अप टू डेट असते, पण ती कशी आहे याबद्दल तुम्हाला शंका निर्माण होते. त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या डोळ्यावर, त्याच्या इंद्रियांवर, त्याच्या आंतरिक विचाराची आणि अशुचीची एकूण छाप पडलेली दिसते. आणि असं जेव्हा घडतं तेव्हा आपल्याला ती व्यक्ती नको वाटायला लागते. याच्या उलट संतांच्या जर जवळ गेलं, मी मध्यंतरी विनोबांबद्दल वेगवेगळ्या लोकांनी काय म्हटलंय त्याच्यामध्ये स्वतः अमिताभ बच्चननी म्हटलेलं एक वाचलं. तो विनोबांना भेटायला गेला तेव्हा विनोबांना माहिती देण्यात आली की हा भारतातला म्हणजे सध्याच्या काळातला फार मोठा सुपर काय स्टार सुपर स्टार आहे. त्यांना याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यांना एकतर ऐकूही कमी यायचं, पण त्यांना सांगितलं हा अभिनय क्षेत्रामध्ये फार पुढे गेलेला मनुष्य आहे. त्यांनी एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले की साधं राहावं, पांढरे कपडे घालावे असं त्यानं सांगितलं. पण असं सांगून अमिताभ बच्चन असं म्हणतो की मी त्यांना पाहिलं तर मला असं वाटलं की एखादा प्राचीन ऋषी आपल्या समोर बसलेला आहे. कशी शुची असावी, कशी शुद्धता असावी त्या व्यक्तीला पाहिल्यावरच मला असं वाटलं, मला परंपरेतल्या ऋषींची आठवण झाली असं अमिताभ बच्चन म्हणतो. श्रीधर स्वामी महाराज विद्यार्थी दशेमध्ये म्हणजे वयाच्या किती 18-19 व्या वर्षी ते पुणे सोडून सज्जनगडवर जाऊन राहिले. तेव्हा पंडितकर गुरुजी त्यांना सहाय्यक होते, मार्गदर्शक होते, त्यांना प्रोत्साहन देत असत की तुला जे जीवन जगायचे ते तू जरूर जग असं प्रोत्साहन देत असत. ते असं म्हणाले श्रीधर स्वामी महाराज की एखादी सुंदर स्त्री जर पाहिली तर पुरुषाच्या मनात जसा विकार निर्माण होतो किंवा एखादा सुंदर पुरुष पाहिला तर स्त्रीच्या मनात जर विकार निर्माण होत असेल तर मला पाहिल्यानंतर कोणालाही भगवंताची आठवण व्हावी इतका मी पवित्र होईल. आणि आजही श्रीधर स्वामी महाराजांचा जर फोटो पाहिला तर त्यांचे निर्मळ डोळे, त्यांचं हास्य, त्यांचं सहज असणं हे किती पवित्र पवित्रतेची आठवण करून देतं. स्वामीजींना एक फोटो फार आवडायचा, त्याच्यात श्रीधर स्वामी महाराजांनी एका वासराच्या गळ्यामध्ये हात टाकलेला आहे. कुठं तो प्रसिद्ध फोटो आहे, आपणही कधी पाहिला असेल. ते दाखवायचे की बघा या वासराचे डोळे बघा आणि महाराजांचे डोळे बघा. वासराचे जसे निरागस आहेत तसेच महाराजांचे डोळे निरागस आहेत असं स्वामीजी दाखवायचे. हे निरागस डोळे उभीच येत नाहीत. म्हणून बाह्य शुद्धी ही आंतरिक शुद्धीवर, देहाची बाह्य शुद्धी आंतरिक शुद्धीवर अवलंबून आहे. वाचेची देखील बाह्य शुद्धी आंतरिक विचारावरच अवलंबून आहे. आत जितके विचार स्वच्छ आणि निर्मळ असतील तितकी बाहेर वाचा देखील चांगली बोले. स्वामीजींकडे आल्यानंतर एकदा दुकानात मला ऐकल्याचं आठवतं की ते असं सांगत होते की आपण जितके चांगले शब्द वापरू, भाषेतही चांगले शब्द असतात जसं जेवण आणि भोजन. मी भोजनाला जातो म्हणावं असं ते सांगायचे. असे चांगले चांगले शब्द निवडून आपण आपल्या मुखामध्ये ठेवावेत आणि अपशब्द तर बोलू नयेत असं म्हणायचे. काही काही लोकांना बोलताना एखादी शिवी देत बोलण्याची सवय असते किंवा चटकन कोणाला तरी मूर्ख आहे, गाढव आहे असं म्हणायची सवय असते. या सगळ्या उद्गारांचा आंतरिक परिणाम आपल्या स्वतःवर होत असतो. त्याचं सगळं माहीत नसताना एखाद्याला मूर्ख ठरवणं, एखाद्या वेळेला नंतर आपण मूर्ख ठरायची शक्यता असते, तो बरोबर ठरायची शक्यता असते. आणि दुसऱ्या कोणाला असे अपशब्द बोलण्याचा तर काही अधिकार नाही. असं एकाला मी सांगितल्यावर तो म्हणाला की हे तर काहीच नाही, हे क्षम्य आहे, हल्ली असंच बोलायचं असतं. आमच्या इथं कंपन्यांमध्ये वगैरे पंजाबी लोक तर प्रत्येक वेळेला शिवी देऊन बोलतात. शिवी देऊन बोलणं म्हणजेच प्रेम असं त्यांच्यामध्ये असतं. त्यांच्यामध्ये असो मी म्हटलं, पण तू बाबा अपशब्द बोलू नकोस. तुझ्या वाचेचा तुझ्यावर परिणाम होत असतो, विचारांचा परिणाम होतो, उच्चारांचा परिणाम होतो. आपलं जीवन जितकं शुद्ध शुद्धतर आपण करत जाऊ तितकं आपल्या हातात आहे. जाणून बुजून कशाला बोलायचं? म्हणून वाचिक जे शौच आहे त्याच्यामध्ये खरं म्हणजे आंतरिक विचाराचाच प्रभाव जास्त असतो. मत्सर रहित, दंभ रहित, निष्काम, कुठल्याच विकाराशी संबंध नसलेलं शांत असं अंतःकरण असेल तर त्याचं प्रतिबिंब वाणीत पडतं. कोणी म्हणत की ते जरी कसेही बोलत असले तरी मनाने फार निर्मळ आहेत, असं नाही असू शकत. उगीच एखाद्याचं समर्थन करायचं असं होऊ नाही शकत, कारण अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असं तुकाराम महाराज म्हणतात. आत व्यक्ती अशी स्वच्छ निर्मळ आहे आणि बाहेर कशीही बोलली तरी देखील आत फार चांगली आहे असं देखील बोल समर्थन तर करूच नाहीये. आणि हे दुसऱ्या करता नाही, स्वतः करता आहे. अशा प्रकारे वाचिक जी शुद्धी आहे त्या शुद्धीचा आंतरिक शुद्धी बरोबर जोड घातला गेला की मग सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, न ब्रूयात, सत्यम अप्रियम वगैरे जी सुभाषित आहेत ती मग लागू करावीत. एक तर थोडं बोलावं, जे बोलू ते सुखावह व्हावं. नाद ब्रह्म नाद ब्रह्म मुसे की ब्रह्मा की गंगा पय असलले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे, असं ज्ञानेश्वर महाराज बोलण्याचं वर्णन करतात. म्हणजे पतिव्रतेच्या ठिकाणी पतिव्रतेचे गुण अतिशय परिपक्व झाल्यानंतर ती जशी पूजनीय असते, नाद ब्रह्म देखील खुज इतकं गोड आणि इतकं चांगलं मधुर आणि हितकारक असं बोलतो. आणि अशा प्रकारे बोलल्यामुळं खर तर आपल्याच विचारांची पातळी अधिकाधिक चांगली राहते. खरं म्हणजे सकाळी उठल्यानंतरच आपण आज कोणत्या टोन मध्ये बोलणार आहोत हे सर्वांनी ठरवावं. मी शांत स्वरात बोलेन, माझ्या बोलण्यामध्ये प्रेम असेल, मी दुसऱ्याचं अंतःकरण दुखवेल असं खसखशीत बोलणार नाही असं ठरवावं. रोज असं ठरवल्यामुळं हळूहळू ते आपल्या ठिकाणी उतरायला सुरुवात होते, उतरेल. पण जो ठरवतच नाही त्याचं उतरणार देखील नाही. तसं एक कौटुंबिक देखील बाह्य सूचीमध्ये कौटुंबिक सूची नावाचा देखील प्रकार आहे. तो कुटुंबातल्या सगळ्यांनी मिळून सांभाळायचा असतो. खरं म्हणजे तो सांभाळण्यासाठी चांगल्या घरातल्या प्रत्येकानी प्रयत्न करणं गरजेचं आहे, सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण एक व्यक्ती जरी व्यसनी असेल, वेडीवाकडी कर्म करणारी असेल, वेडेवाकडे व्यवहार करणारी असेल, तरी कौटुंबिक शुची संपूर्ण नाहीशी होते. घरात एक प्रकारची अशांतता निर्माण होते. असं असल्यामुळं कौटुंबिक शुचीमध्ये अर्थात सर्वांना न्याय मिळणं, कौटुंबिक सूचीमध्ये जर कोणी अतिशय चुकला किंवा गैर असेल तर कडक व्हावं, पण ते तेवढ्या पुरतं असावं. त्याच्यानंतर ते कधी मनात धरू नये. नेहमी दुसऱ्याला सुधारण्यासाठीच आपला हेतू असावा. अशा प्रकारे कौटुंबिक शुची आणि बाह्य शुची मधला अजून एक महत्वाचा भाग म्हणजे आर्थिक शुची किंवा शुचित्व. आपल्याकडे येणारा जो पैसा आहे तो पैसा उत्तम व्यवहारातूनच यावा. परवा काल मी कोणाशी बोलत होतो, ते म्हणाले की चुकीच्या व्यवहारातून पैसा आला तर तो कधी ना कधीतरी त्रासच देतो, तो अडचणच निर्माण करतो. मिळवून या धन उत्तम व्यवहार आहे हेच बरोबर आहे. तसं खर्च करताना देखील उदास विचार आहे वेच करी हेही बरोबर आहे. आपल्या भोगांकरता खर्च करणं बेधडक असंही नसावं. आपण आपल्या स्वतःच्या भोगांबद्दल उदासीनच जरा असावं. भोगांबद्दल उदासीन असावं म्हणजे काय? आपण नामस्मरण करतो आहोत ना. आपण सर्वम खलविदम ब्रह्म अशा प्रकारची भावना धरतो आहोत ना, म्हणून जरा इंद्रियांच्या भोगाबद्दल उदासीन असावं. म्हणून त्याकरता आपोआपच जो वेच किंवा खर्च आहे तोही स्वतःवरचा खर्च उदासीनच असेल. असं म्हणतात की औरंगजेबाचं तर आता नावही त्या रस्त्याचं बदललं, ब्रिटिशांनी दिलेलं बदलायचं चाललंय. त्याच्यावर पुष्कळ काहीतरी मध्ये परवा मी टीव्हीवर पाहत होतो. पण त्याचं स्वतःचं राहणं हे खूप साधं होतं असं लहानपणी तरी इतिहासाच्या पुस्तकात आपण वाचलेलं आहे. अतिशय साधा राहत होता. अन्न मान धन हे प्रारब्धाच्या अधीन आहे, पण स्वतःचे जे भोग आहेत ते भोग मात्र अतिशय साधे, सात्विक, मर्यादित असेच असावेत. ते प्रत्येकाच्या हातात आहे. विलासी जीवन जगून परमार्थ करणं, तो विलास जरा त्याला धक्का बसायला लागला की मग परमार्थाचीही आपण किती आत उतरलो ते कळतं. आपण तितके आत उतरलेले नसतो, सगळ्याची सवय असते आणि मग परमार्थही करतो आहे. याच्यात खरी परीक्षा होत नाही. म्हणून व्यक्तिगत बाबत स्वामीजी म्हणायचे की मी पाहतो मला काय हवंय असं. कधी कधी मी चिंतन करतो तर मला असा आतून निर्वाळा येतो की मला काही नकोय. एका आत्मसुखाखेरीज मला काहीही नको आहे. तसंच अजून एक म्हणायचे की रात्री अगदी 2-2:30 झोपेतून हलून जाग केलं आणि सांगितलं की आता वल्कलन येथून बाहेर जायचंय, तरी मला आतून निर्वाळा येतो की मी या कशात नाही, मी जायला खुशाल तयार आहे असं म्हणायचंय. हा कुठेतरी विचार केलेला होता, असं चिंतन केलेलं होतं. तुमच्यावर जायची पाठी येणार नाही, कोणी तुम्हाला विचारायला येणार नाही, चल वनात चल. पण आतून तरी तुम्ही धडधडीत वैराग्यानी जरा तरी भरलेले. वैराग्यानी याचा अर्थ या कशात मी गुंतलेलो नाही, या भावामध्ये असलेले, अशी गरजच आहे परमार्थ करायचा असेल तर. म्हणून हा जो शौच हा जो गुण आहे, आर्थिक दृष्टीने स्वधर्म कर्मातून जेवढं प्राप्त होईल तेवढं प्रसाद म्हणून मी सेवन करेन आणि काही भाग समाजाला अर्पण करेन, यांनी शौच निर्माण होतं. या शौचाचा तिसऱ्या अध्यायात सांगितलेल्या यज्ञ प्रकरणाशी संबंध आहे. जो मिळवतो आणि दुसऱ्याला न देता स्वतःच स्वतःच्या भोगांसाठी केवळ भक्षण करतो, तेन एव सहा असं भगवंत म्हणतात, तो चोर समजावा. कारण असा व्यवहार या जगतामध्ये कोणीच करत नाही. जेव्हा मेघ बरसतो तेव्हा स्वतःपाशी थोडंही राखून न ठेवता सगळंच्या सगळं सोडून देतो. जेव्हा सूर्य वनस्पतींना वाढवतो सूर्याच्या प्रकाशामुळे, तेव्हा स्वतः करता काही न ठेवता सगळ्याचा सगळा प्रकाश देतो. एक गुलाबाचं फूल देखील सगळ्यांना सुगंध देत. आपलं जे जीवन आहे ते स्वार्थपरायण नसावं आणि ते लोकांकरता असावं, तरच ते शुचित्वाला प्राप्त आहे. कारण शुची आणि स्वार्थ याही गोष्टी एकत्रित येऊ शकतात. कदाचित स्वतःच्या वैयक्तिक जीवनात एकदम शुचीभूत अशी दिसणारी व्यक्ती समाजाच्या बाबत असंवेदनशील असण्याची देखील शक्यता असते. तिला कोणाच्या सुख दुःखाशी अडचणींशी काही संबंध नसतो. भगवंत हा अशा प्रकारे पवित्र आहे याचं कारण तो आपल्या उपयोगी पडतो म्हणून पवित्र आहे. उपयोगी पडत नसता जर त्याच्या पावित्र्याचं आपल्याला करायचं काय. अशा तऱ्हेने हे जे शौच आहे ते शौच खूप खूप विचार करण्यासारखं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर दोनच ओव्या लिहिल्यात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता निर्वाळूनी कनके गांग भरिला पियुखे तया कलशाची आज सारीखे शौच असे. सुवर्णाचा कलश आहे तो बाहेरून स्वच्छ घासून चकचकीत केलेला आहे. आधीच सुवर्ण आहे चकचकीत, पण तरी देखील तो चांगला उत्तम धुतलेला आहे आणि उत्तम धून स्वच्छ केलेल्या अशा सुवर्णाच्या कलशामध्ये गंगा घातलेली आहे, गंगेचं पाणी आहे. तो जसा बाहेरून तसा आत देखील पवित्र आहे. गांग भरिला गांगे पियुखे म्हणजे जणू गंगा ही अमृत देणारी किंवा गंगेनी किंवा अमृतानी भरलेला असा कलश. हा कलश म्हणजे देहच आहे जो बाहेरून अतिशय निर्मळ केलेला आहे. देह देवाचे देऊळ, आत बाहेरी निर्मळ. देव पहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. हा जो कलश आहे तो बाहेरून स्वच्छ केलेला आणि आतून गांगे पियुखे अतिशय पवित्र अशा अमृतत्वाच्या बोधाने भरलेला. म्हणून या देहांना किंमत आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या, स्वामीजींच्या, स्वरूपानंदांच्या, गोंदोलेकर महाराजांच्या. जेव्हा महाराजांनी देह ठेवला गोंदोलेकर महाराजांनी, ब्रह्मानंदांना पत्र आलं, ते काही लोकांना घेऊन बसलेले होते. ते पत्र वाचलं आणि महाराजांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा व्हायला लागल्या. कारण असा कलश की जो कलश बाहेरून शौच आणि आतून अमृतत्वाने भरलेला असा कलश नाहीसा झालेला होता. ते म्हणाले की 1.5 रुपयाचं तिकीट काढलं की कोंदवलेला जाऊन महाराजांना पाहता येत होत, की सच्चिदानंद तनू आता पाहता येणार नाही याच वाईट वाटत. आता निर्वाळुनी कनके भरिला गांगे पियुखे तया कलशाची या सारीखे शौच असे. तसं आपलं जीवन हे बाहेरचा देह या कनक कलशासारखा आणि आत गंगा अमृतत्वाचा बोध असणारा असा गांगे पियुखे. जे अंगी निष्काम आचारू या वरच्या ओळीतच मानवाच्या ठिकाणी कसं पाहिजे याचं स्पष्टीकरण पुढची ओळी. जे अंगी निष्काम आचारू, देहानी आचार ज्यांचा अतिशय निष्काम आहे असे. जीवी विवेकू साचारू, विवेक म्हणजे आत्मनात्म विवेक. जीवाच्या ठिकाणी आत्मा काय आणि अनात्मा काय याचा सतत विचार विवेक आहे असे. आणि अनात्म वर्ग नीर सांडूनी आत्मरसाचे क्षीर चरतातीचे सविचार राजहंस असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तसा विवेक ज्यांच्या ठिकाणी प्रतिष्ठित झालेला आहे. मी देह नाही, मी अविनाशी शुद्ध स्वरूप आनंद स्वरूप प्रेम स्वरूप आत्माच आहे, परमात्माच आहे, मी जन्म मरणांच्या पलीकडे आहे. अशा प्रकारचा आंतरिक भाव आणि बाहेर जे अंगी निष्काम आचारू आचार आहे, बाहेर कर्म आहेत पण ती कर्म कामना रहित आहेत. कामना रहित दृष्टी जर संतांचं काही वैशिष्ट्य असेल तर त्यांच्या दृष्टीत कामना नसते, त्यांच्या बोलण्यात कामना नसते. म्हणून वर्णनही तसंच आहे, कमल नयन कमल लोचन कमल वदन कमल हस्त कमल पाद अशी वर्णन आहेत. कमळ हे चिखलात राहून किंवा पाण्यात राहून पाण्याचा स्पर्श देखील ज्याला होत नाही असं अलिप्त परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी कोणत्या कामनेनी ते नंदाकडे राहत होते, कोणतीच कामना नाही. अशा वेळेला सगळीकडे आनंद पसरतो. तसा असा शौच ज्याच्यापाशी आहे अशा पुरुषाच्या अस्तित्वाने सर्वत्र आनंद पसरतो. जे अंगी निष्काम आचारू जीवी विवेकू साचारू तो सबाह्य घडला आकारू शुचित्वाचाची तो सबाह्य आत आणि बाहेर शुचित्वच जणू मूर्तिमंत आपल्या समोर आहे असा शुचित्वाचाच आकार जणू शुचित्वानीच आकार धारण केलेला आहे असा मनुष्य असतो. हे आपण काय वाचतो आहे, हे कोणत्या पातळीवरचं जीवन सांगितलंय. तुम्ही पेपर काढून पहा, त्याच्यात येणाऱ्या बातम्या पहा, जग कुठं आहे ते कळेल. कोण आई तिची कोण मुलं त्यांना घटकेत बहीण म्हणतीय भाऊ म्हणतीय मारतीय माझी मुलं नाही आहेत म्हणतीय आहेत म्हणतीय मी नाही मारलं म्हणतीय. या हे एखादं उदाहरण मी सांगतोय. काहीही वाचा, जग किती अशुची जगामध्ये साठून राहिलेली आहे त्याच्यात आपण शुचित्वाचा विचार करतोय, भाग्यवान आहोत असं समजा. नाहीतर कधी कधी खूप चुकीचं वाचून वाचून निर्ढावल्यासारखं होतं की चालायचंच असं वाटायला सुरुवात होते. चालायचंच असं जीवन खरंच नसावं. जीवन किती सुखाचं असावं, किती प्रेमाचं असावं, सगळे त्याला हवे आहेत आणि तो सगळ्यांना हवा आहे असं जीवन देखील शक्य आहे. थोडा स्वार्थ वगैरे कमी करायला पाहिजे, बाजूला सारता आला पाहिजे. निष्काम आचार हा गरजेचाच आहे आणि हा निष्काम आचार आत्मनात्म विवेकासहित जेव्हा होतो तेव्हा तो सबाह्य घडला आकारू शुचित्वाचाची तो अंतर्बाह्य शुचित्वाचाच बनून राहिलेला आहे असं वाटतं. आणि कोणीही पहा, रामकृष्ण परमहंस पहा, गोंदोलेकर महाराज पहा, श्रीधर स्वामी महाराज पहा, अवतार मेहर बाबा पहा, स्वामी स्वरूपानंद पहा, स्वामीजी पहा, आपण तर ते पाहिलेच आहेत. कोण पुण्य कोणा गाठी पडे ऐसी घडे ऐसी याची भेटी असं तुकाराम महाराज म्हणतात. कोणतं पुण्य होतं कोण जाणे, अशा प्रकारचे आयसीयाची भेटी घडली. अशा संतांच्या जे शुचित्वानी पूर्ण भरलेले आहेत, अशा संतांच्या सानिध्यामध्ये आपली ही शुचित्वाकडे असणारी ओढ वर्धिष्णू होते. आपले विचार कधी सुधारतात, आपलं मन कधी सुधारतं, आपली कर्म कशी सुधारतात, आपण साधनेला कसे बसायला लागतो. एरवी देवळावरून जाता जाता नुसतं असं करणारा किंवा न करणारा, स्वामीजी सांगायचे की त्यांच्या नात्यातल्या एका गृहस्थांना डॉक्टरांनी सांगितलं की भाऊसाहेब आता काही खात्री नाही तुमच्या जीवनाची, आता जे काही करीन ते राम करेल, तुम्ही नाम घ्या. तर ते असं सांगत असत की नाम घ्या म्हटल्यावर त्यांनी त्याही स्थितीत असं म्हणाले आणि प्राण सोडला. म्हणजे जाताना देखील नाही म्हणाले नाम घ्यायला. अगदी मरणासन्न स्थितीमध्ये नारायण कुठं आहे, म्हणजे मुलगा नारायण नावाचा, कारण तो मी उषापशीच आहे आणि तो वासुदेव आहे, मी इथं आहे, आणि श्रीराम तिसरा मुलगा तो म्हणतो मी तुमच्या पायापाशीच आहे, तुम्ही काही काळजी करू नका. मग पेढीवर कोण आहे असं म्हणून मरतात. पेढीवर कोण आहे, तिघही इथं काय करतायत, हे जीवन कोणीकडं. आणि आम्ही टाळी वाजून कीर्तनात टाळी वाजून वैकुंठाला जाऊ असं उमदीकर महाराज म्हणाले. आणि खरोखरच कीर्तन झालं इतकं शुद्ध पवित्र जीवन, अशा आजारी अवस्थेमध्ये देखील त्यांनी कीर्तन केलं, धाप लागली आणि खरंच टाळ्या वाजवत नाम घेतलं आणि देह सोडला. आता निर्वाळुनी कनके भरिला गांगे पियुखे, तया कलशाची या सारिखे शौचाचे, जे अंगी निष्काम आचारू जीवी विवेकू साचारू, तो सबाह्य घडला आकारू शुचित्वाचाची. मी म्हटलो तो सुरुवातीला की आज शौच आणि अद्रोह अशी लक्षणं आपण पाहू, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी दोनच ओव्या लिहिलेल्या होत्या, त्यामुळं आपण सहज पुढचं ही लक्षण घेऊ असं मला वाटलं. का फेडीत पाप ताप पोखित तिरींचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. पुढच्या वेळेला अद्रोह हे जे दैवी गुण संपदेचं लक्षण आहे पुढच्या वेळेला आपण पाहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी बोला. पुंडली कवरले हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज हंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर हरि हरि हरि।
श्री राम का ये निवेदन है।